ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ त्रयस्त्रिंशोऽध्यायः। श्रीशुक उवाच। इत्थं भगवतो गोप्यः श्रुत्वा वाचः सुपेशलाः। जहुर्विरहजं तापं तदङ्गोपचिताशिषः। तत्रारभत गोविन्दो रासक्रीडा मनुव्रतैः। स्त्रीरत्नैरन्वितः प्रीतैरन्योन्याबद्धबाहुभिः। रासोत्सवः सम्प्रवृत्तो गोपीमण्डलमण्डितः। योगेश्वरेण कृष्णेन तासां मध्ये द्वयोर्द्वयोः। प्रविष्टेन गृहीतानां कण्ठे स्वनिकटं स्त्रियः। यं मन्येरन्नभस्तावत् विमानशतसङ्कुलम्। दिवौकसां सदाराणामौत्सुक्यापहृतात्मनां। ततो दुन्दुभयो नेदुर्निपेतुः पुष्पवृष्टयः। जगुर्गन्धर्वपतयः सस्त्रीकास्तद्यशोमलम्। वलयानां नूपुराणां किङ्किणीनां च योषिताम्। सप्रियाणामभूच्छब्दस्तुमुलो रासमण्डले। तत्रातिशुशुभे ताभिर्भगवान् देवकी सुतः। मध्ये मणीनां हैमानां महामरकतो यथा। पादन्यासैर्भुजविधुतिभिः सस्मितैर्भ्रुविलासैर्भज्यन्मध्यैश्चलकुचपटैः कुण्डलैर्गण्डलोलैः। स्विद्यन्मुख्यः कबररसनाग्रन्थयः कृष्णवद्भो। गायन्त्यस्तम् तडितैव ता मेघचक्रे विरेजुः। उच्चैर्जगुर्नृत्यमाना रक्तकण्ठ्योरतिप्रियाः। कृष्णाभिमर्षमुदिता यद्गीतेनेदमावृतम्। काचित् समम् मुकुन्देन स्वरजातीरमिश्रिताः। उन्निन्ये पूजिता तेन प्रियता साधु साध्विति। तदेव ध्रुवमुन्निन्ये तस्यैमानम् च बह्वदात्। काचिद्रासपरिश्रान्ता पार्श्वस्थस्य गदाभृतः। जग्राहबाहुना स्कन्धम् श्लथद्वलयमल्लिका। तत्रैकांसगतम् बाहुम् कृष्णस्योत्पलसौरभम्। चन्दनालिप्तमाघ्राय हृष्टरोमाचुचुम्बः। कस्याश्चिन्नाट्यविक्षिप्तकुण्डलत्विषमण्डितम्। गण्डम् गण्डे सन्दधत्या अदात्ताम्बूलचर्वितम्। नृत्यन्ती गायती काचित् कूजन्नूपुरमेखला। पार्श्वस्थाच्युतहस्ताब्जम् श्रान्ताधात् स्तनयोः शिवम्। गोप्यो लब्ध्वाच्युतम् कान्तम् श्रिय एकान्तवल्लभम्। गृहीतकण्ठ्यस्तद्दोर्भ्याम् गायन्त्यस्तम् विजर्रिरे। कर्णोत्पलालकविटङ्ककपोलघर्म वक्त्रश्रियो वलयनूपुरघोषवाद्यैः। गोप्यः समम् भगवता नृतुः स्वकेशस्रस्तस्रजो भ्रमरगायकरासगोष्ठ्याम्। एवम् परिष्वङ्गकराभिमर्ष स्निग्धे क्षणोद्दाम विलासहासैः। रेमे रमेशो व्रजसुन्दरीभिर्यथार्भकः स्वप्रतिबिम्बविभ्रमः। तदङ्गसङ्गप्रमुदाकुलेन्द्रियाः केषान्दुकूलम् कुचपट्टिकाम् वा। नाञ्जः प्रतिव्योढुमलम् व्रजस्त्रियो विस्रस्तमालाभरणाः कुरुद्वः। कृष्णविक्रीडितम् वीक्ष्य मुमुहुखेचरस्त्रियः। कामार्जिता शशाङ्कश्च सगणो विस्मितोऽभवत्। कृत्वा तावन्तमात्मानम् यावतीर्गोपयोषितः। रेमे स भगवान्स्ताभिरात्मा रामोऽपि लीलया। तासामतिविहारेण श्रान्तानाम् वदनानि सः। प्रामृजत्करुणः प्रेम्णा शन्तमेनाङ्गपाणिना। गोप्यः स्फुरत् पुरतकुण्डलकुन्तलत्विड् गण्डश्रिया सुधितः स निरीक्षणेन। मानम् दधत्य ऋषभस्य जगुः कृतानि पुण्यानि तत्कररुहस्पर्शप्रमोदाः। ताभिर्युतः श्रममपोहितुमङ्गसङ्गघृष्टस्रजः सकुचकुङ्कुमरञ्जितायाः। गन्धर्वपालिभिरनुद्रुता विशद्वाः श्रान्तो गजिभिर्भराडिव भिन्नसेतुः। सोम्भस्यलम् युवतिभिः परिषिच्यमानः प्रेम्णेक्षितः प्रहसतीभिरितस्ततोऽङ्ग। वैमानिकैः कुसुमवर्षिभिरीड्यमानो रेमे स्वयम् स्वरतिरत्र गजेन्द्रलीलः। ततश्च कृष्णोपवने जलस्थलप्रसूनगन्धानिलजुष्टदिक्तटे। चचारभृङ्गप्रमदागणावृतो यथा मदच्युत् द्विरदः करेणुभिः। एवम् शशाङ्कान् सुविराजितानिशा ಸಸತ್ಯಕಾಮೋನುರತಾ ಬಲಾಗಣ ಶಿಷೇವಾತ್ಮನ್ಯವರುದ್ಧ ಸೌರತಃ ಸರ್ವಾ ಶರತ್ಕಾವ್ಯಕಥಾರಸಾಶ್ರಯಾಃ ರಾಜೋವಾಚ ಸಂಸ್ಥಾಪನಾಯ ಧರ್ಮಸ್ಯ ಪ್ರಶಮಾಯೇತರಸ್ಯ ಚ ಅವತೀರ್ಣೋ ಹಿ ಭಗವಾನ್ ಅಂಶೇನ ಜಗದೀಶ್ವರಃ ಸಕಥಂ ಧರ್ಮಸೇತೂನಾಂ ವಕ್ತಾ ಕರ್ತಾಭಿರಕ್ಷಿತಾ ಪ್ರತೀಪಮಾಚರತ್ ಬ್ರಹ್ಮನ್ ಪರದಾರಾಭಿಮರ್ಶನಂ ಆಪ್ತಕಾಮೋ ಯದುಪತಿಃ ಕೃತವಾನ್ ವೈಜುಗುಪ್ಸಿತಂ ಕಿಮಭಿಪ್ರಾಯ ಏತನ್ನಃ ಸಂಶಯಂ ಛಿಂದಿ ಸುವ್ರತ ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಧರ್ಮವ್ಯತಿಕ್ರಮೋ ದೃಷ್ಟ ಈಶ್ವರಾಣಾಂ ಚ ಸಾಹಸಂ ತೇಜೀಯಸಾಂ ನ ದೋಷಾಯ ವನ್ನೇಃ ಸರ್ವಭುಜೋ ಯಥಾ ನೈತತ್ ಸಮಾಚರೇತ್ ಜಾತು ಮನಸಾಪಿ ಯನೀಶ್ವರಃ ವಿನಶ್ಯತ್ಯಾಚರನ್ ಮೌಢ್ಯಾತ್ ಯಥಾ ರುದ್ರೋಬ್ಧಿಜಂ ವಿಷಂ ಈಶ್ವರಾಣಾಂ ವಚಃ ಸತ್ಯಂ ತಥೈವಾಚರಿತಂ ಕ್ವಚಿತ್ ತೇಷಾಂ ಯತ್ ಸ್ವವಚೋ ಯುಕ್ತಂ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ತತ್ ಸಮಾಚರೇತ್ ಕುಶಲಾಚರಿತೇ ನೈಷಾಮಿಹ ಸ್ವಾರ್ಥೋ ನ ವಿದ್ಯತೆ ವಿಪರ್ಯಯೇಣ ವಾನರ್ಥೋ ನಿರಹಂಕಾರಿಣಾಂ ಪ್ರಭೋ ಕಿಮುತಾಖಿಲ ಸತ್ವಾನಾಂ ತಿರ್ಯಂ ಮರ್ತ್ಯದಿ ವೌಕಸಾಂ ಈಶಿತುಶ್ಚೇಷಿತವ್ಯಾನಾಂ ಕುಶಲಾಕುಶಲಾನ್ವಯಃ ಯತ್ಪಾದ ಪಂಕಜ ಪರಾಗ ನಿಷೇವ ತೃಪ್ತಾ ಯೋಗ ಪ್ರಭಾವ ವಿಧುತಾಖಿಲ ಕರ್ಮ ಬಂಧಾಃ ಸ್ವೈರಂ ಚರಂತಿ ಮುನಯೋಪಿ ನ ನಯ್ಯಮಾನಸ್ತಸ್ಯೇಚ್ಛಯಾ ತವ ಪುಷಃ ಕುತ ಏವ ಬಂಧಃ ಗೋಪೀನಾಂ ತತ್ಪತೀನಾಂ ಚ ಸರ್ವೇಷಾಮೇವ ದೇಹಿನಾಂ ಯೋಂತಶ್ಚರತಿ ಸೋಧ್ಯಕ್ಷಃ ಕ್ರೀಡನೇನೇಹ ದೇಹಭಾಕ್ ಅನುಗ್ರಹಾಯ ಭೂತಾನಾಂ ಮಾನುಷಂ ದೇಹಮಾಸ್ಥಿತಃ ಭಜತೆ ತಾದೃಶೀ ಕ್ರೀಡಾಯಾ ಶ್ರುತ್ವಾ ತತ್ಪರೋ ಭವೇತ್ ನಾಸೂಯನ್ ಖಲು ಕೃಷ್ಣಾಯ ಮೋಹಿತಾಸ್ತಸ್ಯ ಮಾಯಯಾ ಮನ್ಯಮಾನಾಃ ಸ್ವಪಾರ್ಶ್ವಸ್ಥಾನ್ ಸ್ವಾನ್ ಸ್ವಾನ್ ದಾರಾನ್ ವ್ರಜೌಕಸಃ ಬ್ರಹ್ಮರಾತ್ರ ಉಪಾವೃತ್ತೆ ವಾಸುದೇವಾನುಮೋದಿತಾಃ ಅನಿಚ್ಛಂತ್ಯೋ ಯಯುರ್ಗೋಪ್ಯಃ ಸ್ವಗೃಹಾನ್ ಭಗವತ್ಪ್ರಿಯಾಃ ವಿಕ್ರೀಡಿತಂ ವ್ರಜವಧೂಭಿರಿದಂ ಚ ವಿಷ್ಣೋಃ ಶ್ರದ್ಧಾನ್ವಿತೋನು ಶೃಣುಯಾದಥ ವರ್ಣಯೇದ್ಯಃ ಭಕ್ತಿಂ ಪರಾಂ ಭಗವತಿ ಪ್ರತಿಲಭ್ಯ ಕಾಮಂ ಹೃದ್ರೋಗಮಾಶ್ವಪಹಿನೋತ್ಯಚಿರೇಣ ಧೀರಃ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತೇ ಮಹಾಪುರಾಣೇ ಪಾರಮಹಂಸ್ಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ದಶಮಸ್ಕಂಧೇ ಪೂರ್ವಾರ್ಧೇ ರಾಸಕ್ರೀಡಾ ವರ್ಣನಂ ನಾಮ ತ್ರಯಸ್ತ್ರಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ನಮೋಸ್ತು ತೇ ಮಹಾಯೋಗಿನ್ ಪ್ರಪನ್ನ ಮನುಷಾಧಿಮಾಂ ಯಥಾ ತ್ವಚ್ಚರಣಾಂ ಭೋಜೇ ರತಿಃ ಸ್ಯಾದನಪಾಯಿನೀ.